आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं. तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VB जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषीमंत्री चौहान यांनी सांगितलं,
मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीरामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जीरामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा. तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हास्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून 1 महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत, अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शीळगावाजवळ आज सकाळी 2 एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या, तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातच्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 1.5 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाडगाव, घटप्रभा, सरफनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून 2027 पर्यंत ते पूर्ण होईल, असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.